अग्निशामक
फेयरवेयरमैन
और
उंड
उसका
sein
दिन
tag
एक
ein
अपने
seinem
दिनचर्या
alltag
के
von
बारे
über
में
von
बताता
erzählt
है
ist
वह
er
बताता
beschreibt
कि
das
वह
er
कैसे
wie
काम
arbeit
पर
zu
जाता
kommt
उसके
er
पास
hat
कई
viele
कार्य
aufgaben
हैं
sind
अपने
seine
सहकर्मियों
kollegen
से
von
मिलता
trifft
अग्निशामक
feuerwehrleute
एक
zusammen
साथ
mit
काम
arbeiten
करते
machen
वे
sie
लोगों
menschen
की
die
मदद
Hilfe
करते
helfen
से
mit
बात
Gespräch
करता
redet
दमकल
Feuerwehr
गाड़ी
wegen
जाता
fährt
उसका
sein
अच्छे
gut
से
sehr
खत्म
endet
होता
ist
मेरा
mein
सामान्य
typischer
दिन
Tag
एक
Ein
युवा
junger
आदमी
Mann
अपने
seinen
सामान्य
typischen
दिनचर्या
Tagesablauf
का
von
वर्णन
beschreibt
करता
macht
है
ist
मैं
ich
सुबह
morgens 7
बजे
Uhr
उठता
auf
हूँ
bin
पहले
zuerst
मैं
Ich
नाश्ता
Frühstück
बनाता
mache
ब्रेड
Brot
और
und
जैम
Marmelade
खाता
esse
नाश्ते
Frühstück
के
nach
बाद
dem
काम
Arbeit
पर
zur
जाता
gehe
शाम
Abend
तक
bis zum
काम
Arbeiten
करता
mache
बाद
der
अपने
meine
दोस्तों
Freunde
से
treffe
मिलता
ich
हम
wir
अक्सर
oft
सिनेमा
ins Kino
जाते
gehen
हैं
wir
कभी कभी
manchmal
हम
wir
वीडियो
Videospiele
गेम
spielen
खेलते
wir
हैं
sind
को
am
रात
Abendessen
का
zu
खाना
essen
इसके
danach
बाद
nach
आराम
entspanne
करता
mich
एक
einen
फिल्म
film
देखता
schaue
11
11
बिस्तर
bett
पर
ins
फिर
dann
सोने
schlafen
शीर्षक
titel
स्कूल
schule
जाने
zugehen
का
zum
रास्ता
weg
विवरण
beschreibung
एक
ein
बच्चा
kind
अकेला
alleine
जाता
geht
है
ist
और
und
विभिन्न
verschiedene
लोगों
personen
से
von
मिलता
trifft
है
sind
जो
die
उससे
ihn
पूछते
Fragen
सड़क
Straße
पर
auf
एक
einen
बूढ़े
alten
आदमी
Mann
को
an
देखता
sieht
बूढ़ा
alte
पूछता
fragt
मैं
ich
कैसे
wie
जाऊं
komme
जवाब
antwortet
देता
gibt
सही
geradeaus
रास्ते
weg
चलो
gehe
फिर
dann
बाएं
links
मुड़ो
drehe
धन्यवाद
dankt
करता
macht
कहता
sagt
बहुत
vielen
धन्यवाद
dank
मुस्कुराता
lächelt
आगे
weiter
बढ़ता
geht
वह
er
बच्चों
kindern
के
von
एक
gruppe
समूह
gruppe
को
zu
खेलते
spielen
हुए
seiend
बच्चे
Kinder
खुशी खुशी
fröhlich
जोर
laut
से
eigentlich
हंसते
lachen
उन्हें
sie
मुस्कान
lächeln
के
mit
साथ
einer
देखता
beobachtet
नया
neu
शिक्षक
Lehrer
छात्रों
Schülern
का
von
एक
eine
समूह
Gruppe
एक
neuen
को
zu
मिला
erhalten
है
hat
वे
sie
अपनी
ihre
छापों
Eindrücke
के
über
बारे
zu
में
in
बात
Gespräch
करते
sprechen
है
sind
क्या
was
उन्होंने
sie
उससे
von ihm
सीखा
gelernt
है
haben
कौन
welche
से
Fächer
विषय
Themen
दिलचस्प
spannend
स्कूल
Schule
और
und
शिक्षा
Ausbildung
पर
über
चर्चा
Diskussion
होती
findet statt
है
ist
छात्र
Schüler
अपने
ihrem
नए
neuen
से
von
बहुत
sehr
प्रभावित
begeistert
उनके
er
पास
hat
कई
viele
अभिनव
innovative
विचार
Ideen
चर्चाओं
Diskussionen
में
an
सक्रिय
aktiv
रूप
form
से
an
भाग
teil
लेते
nehmen
छात्रों
Schüler
की
der
रचनात्मकता
Kreativität
को
fördert
बढ़ावा
unterstützt
देते
gibt
शिक्षण
Lehrmethoden
विधियों
Methoden
को
sehr
बहुत
hilfreich
पाते
finden
संक्षेप
Zusammenfassung
बेहद
sehr
उत्साहित
begeistert
है
ist
बारबेक्यू
Grill
की
von
शाम
Abend
के
zu
लिए
für
निमंत्रण
Einladung
एक
ein
दोस्त
Freund
अपने
seine
दोस्तों
Freunde
को
zu
आमंत्रित
einladen
करता
macht
है
ist
योजना
Plan
बनाए
gemacht
जा
werden
रही
gesprochen
है
ist
कि
das
कौन
wer
क्या
was
लाएगा
mitbringen soll
और
und
से
welche
खेल
Spiele
खेले
gespielt
जाएंगे
werden
उपलब्धता
Verfügbarkeit
तैयारी
Vorbereitungen
के
über
बारे
die
में
über
चर्चा
Diskussionen
होती
gibt
खेल
Spiel
में
im
कई
viele
विचार
Gedanken
विचारधारणाएं
Ideen
है
sind
को
wird
मौसम
Wetter
अच्छा
schon
होगा
sein
हर
jeder
कोई
wird
कुछ
etwas
स्वादिष्ट
leckeres
तैयार
zubereiten
करेगा
machen
सभी
alle
इस
auf
का
des
इंतजार
warten
कर
machen
रहे
sich
है
freuen
की
des
आश्चर्यजनक
überraschungen
चीजों
dinge
के
des
उत्साहित
gespannt
जंगल
wald
के
von
जानवरों
tiere
का
des
रहस्य
geheimnis
एक
ein
प्रकृति विज्ञानी
Naturforscher
जंगल
Wildnis
में
in
विभिन्न
verschiedenen
जानवरों
Tieren
उनके
ihren
आवासों
Lebensräumen
और
und
व्यवहारों
Verhaltensweisen
बारे
über
में
sagen
बताता
erzählt
है
vor
यह
die
कहानी
Geschichte
पशु
Tier
संरक्षण
Schutz
के
des
महत्व
Bedeutung
पर
auf
चर्चा
Diskussion
करती
führt
है
अन
विज्ञानी
फोशा
जंगली
विल्डे
व्यवहार
फेहल्टन
अवलोकन
बेओबाख्तुंग
करता
माख्त
है
एस
वह
एयर
प्रजातियों
आतन
के
स्विशन
बीच
स्विशन
जटिल
कॉम्प्लेक्सन
संबंधों
बिट्सियोंगन
को
सू
समझाता
erklärt
है
er
के
über
की
des
समझ
verständnis
प्रकृति
natur
के
für
लिए
den
महत्वपूर्ण
entscheidend
है
ist
लोगों
die menschen
को
müssen
यह
lernen
सीखना
wie
चाहिए
sie
की
mit
उन्हें
haustieren
पालतू
Haustieren
के
besser
साथ
umgehen
बेहतर
können
तरीके
müssen
से
mussten
कैसे
mussten
व्यवहार
müssen
करना
müssen
है
konnten
पालतू
Haustiere
को
benötigen
विशेष
besondere
देखभाल
Pflege
ध्यान
Aufmerksamkeit
की
Benötigung
आवश्यकता
Notwendigkeit
जंगली
Wildtiere
को
sollten
उनके
in ihren
प्राकृतिक
natürlichen
आवास
Lebensraum
में
bleiben
रहना
sollen
चाहिए
müssen
के
mit
साथ
Tieren
बातचीत
Interaktion
से
fördert
को
Verständnis
समझने
wie
में
die
मदद
Hilfe
मिलती
hilft
है
dabei
जंगली
Wildtieren
के
vor
प्रति
Respekt
सम्मान
sollte
को
gefördert
बढ़ावा
werden
दिया
werden
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.